सफन्या अध्याय एक. यहुदाचा राजा अमोन याचा मुलगा योशिया याच्या दिवसात परमेश्वराचे हे वचन. सफन्या जो कुशीचा मुलगा, जो गदल्याचा मुलगा, जो अमर्याचा मुलगा, जो खिजक्याचा मुलगा, याचकडे आले ते असे. परमेश्वर असे म्हणतो की मी पृथ्वीवरील सर्व गोष्टीचा पूर्णपणे नाश करीन. मी मनुष्य व प्राणी यांचा नाश करीन. मी आकाशातले पक्षी व समुद्रातले मासे आणि दुष्ट व त्यांची अडखळणे नष्ट करेन. मनुष्य पृथ्वीवरून मी नाहीसा करून टाकीन असे परमेश्वर म्हणतो. मी आपला हात यहुदावर आणि यरुश्लेम वासियांवर लांब करीन व बाल मूर्तीचे उरलेले आणि याजकामधील मूर्तीपूजक लोक यांचे नाव मी या जागेवरून नष्ट करीन. जे घरावर स्वर्गातल्या सैन्याचे भजन करतात ते, जे आणि परमेश्वराचे भजन करतात व त्याची शपथ घेतात व आपल्या मिलकोमाचीही शपथ वाहतात आणि जे परमेश्वरास अनुसरण्यापासून मागे फिरले आहेत आणि त्यांनी परमेश्वराचा शोध घेतला नाही व ते जे मार्गदर्शन घेतले नाही त्यांना मी या स्थानातून नष्ट करून टाकेन. प्रभू परमेश्वराच्या उपस्थितीत शांत रहा, कारण परमेश्वराच्या न्यायाचा दिवस जवळ येत आहे. कारण परमेश्वराने यज्ञाची सिद्धता केली आहे आणि त्याने आपल्या पाहुण्यांना पवित्र केले आहे. परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी असे होईल की मी राजाची मुले व इतर नेते यांना शिक्षा करेन आणि परदेशी वस्त्रे घातलेल्यांनाही मी शिक्षा देईल. तेव्हा उंबरठ्यावरून उडी मारणाऱ्यांना आणि जे आपल्या धन्याचे घर फसवणूक व हिंसाचाराने भरतात त्यांना मी त्या दिवशी शिक्षा देईन. परमेश्वर असे म्हणाला, त्या दिवशी मासळी दारातून आकर्दनाचा आवाज येईल, दुसऱ्या भागातून आकांत आणि टेकड्यावरून मोठा धडाक्याचा आवाज होईल. मग देशातल्या रहिवाशांनो गळा काढून रडा, कारण सर्व व्यापाराचा नाश झाला आहे, चांदीने लादलेले सर्व नाहीसे झाले आहेत. तेव्हा मी एक दिवा घेऊन यरुश्लेमेतून शोध करीन. जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे स्वस्त बसले आहेत त्यांना मी शिक्षा करीन. ते आपल्या मनात असे बोलतात, परमेश्वर काहीही चांगले किंवा वाईट करणार नाही. त्यांची संपत्ती लूट अशी होईल आणि त्यांच्या घराचा त्याग करण्यात येईल. ते घरे बांधतील पण त्या घरात राहणार नाहीत आणि ते द्राक्षमळे लावतील पण त्यांना द्राक्षरस पियवायला मिळणार नाही. परमेश्वराचा महान दिवस जवळ येत आहे, तो जवळ आहे आणि वेगाने येऊ पाहत आहे. परमेश्वराच्या दिवसाचा आवाज होतो, तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. तो दिवस क्रोधाचा, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे. वादळ व नाजधूस यांचा दिवस आहे. उजाडीचा व ओसाडीचा दिवस, अभ्रमाचा व अंधाराचा दिवस आहे. तो दिवस तटबंदीच्या शहरांविरुद्ध आणि उंच बुरुजांविरुद्ध तुतारीच्या शब्दाचा व गजराचा असा आहे. मी मनुष्य जातीवर पीडा आणीन, तेव्हा ते आंधळ्याप्रमाणे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल व त्यांचे मांस सेनासारखे फेकले जाईल. परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे सोने चांदी त्यांना वाचू शकणार नाही, तर त्याच्या क्रोधाच्या अग्नीने सारी भूमी खाऊन टाकली जाईल. कारण देशातल्या सर्व राहणाऱ्याविरुद्ध जो नाश तो आणणार आहे तो भयानक असेल.